चीनी मंडी .com पॉडकास्ट। ऊस थकबाकी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निर्णयाला किसान सभेचा विरोध। शेतकऱ्यांना साखरेच्या स्वरूपात बिल मान्य नाही, त्यांना सर्व ऊसाची रक्कम रोख मिळाली पाहिजे अशी भूमिका अखिल भारतीय किसान सभेनं घेतली आहे। एकीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटना उर्वरित FRP ऐवजी साखर घेण्यावर ठाम आहे, तर किसान सभेनं त्याला विरोध दर्शवला आहे। दरम्यान अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं 14 फेब्रुवारी रोजी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे। साखर कारखान्यांच्या साखरेला उठाव नसल्यानं सरकारनं ती साखर खरेदी करावी आणि शेतकऱ्यांच्या खात्यांवर FRP फरकाची रक्कम जमा करावी अशी मागणी भारतीय किसान सभेनं केली आहे। यासह अन्य मागण्यांसाठी कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात होईल। मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन प्राध्यापक डॉ उदय नारकर यांनी केलं आहे। यासंदर्भात किसान सभेनं म्हटलं आहे की साखर कारखाने सुरू होऊन 3 महिने होऊन गेले आहेत, पण FRP रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही। राज्य सरकारनं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडलं आहे। सरकारनं कारखान्यांची उर्वरित साखर खरेदी करून फरकाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा करावी अशी मागणी किसान सभेनं केली आहे। सरकारनं खरेदी केलेली साखर रास्त भाव धान्य दुकानातून सर्व ग्राहकांना पुरवता येईल असंही किसान सभेनं म्हटलं आहे। किसान सभेच्या इतर मागण्या अशा: देवस्थान शेतकऱ्यांकडून अवाजवी खंड वसूल केला जात आहे तो रद्द करा, शेतकऱ्यांच्या वारस आणि पीक पाण्याच्या नोंदी त्वरित कराव्यात, शेडनेट पॉलीहाऊस करणारे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले आहेत, त्यांच्यासह सर्व शेतकऱ्यांच्या कर्जात सरसकट मुक्तता करा।